मानवी देहात आत्म्याच्या रूपानं परमात्म्यानं निवास केलाय, पण मग त्याची प्रचिती समजायची तरी कशी? माणसाचा चांगुलपणा, परोपकारी वृत्ती ही माणूस कितल्या देवत्वाची खरी खूण. दुसऱ्याचं दुःख पाहून आत्मा कळवळला पाहिजे. परस्परांच्या आत्म्याच्या सुखदुःखाचे जे वाटेकरे होतात ते सर्वांना आवडतात, तेच देवाला आवडतात.
पंगू अपुल्या पाठी आंधळ्याची